नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे नंबर सिस्टीम्स. नंबर्स म्हणजेच डिजिट्स किंवा सिम्बॉल्स जे आपण खूप पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत. तर हे किती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात आपण याचा कधी विचारही केलेला नसेल. आपण असा कधी विचार केला आहे की जर नंबर्स नसते, हे 10 डिजिट्स जर नसते, तर आपली लाईफ कशी असली असती. हे इतके सिंपल जे डिजिट्स आहेत त्यांनी आपलं पूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे. जसं तुमची बर्थ डेट, एज, हाईट, वेट, डायमेन्शन्स, टेलिफोन नंबर, नंतर क्रेडिट कार्ड नंबर्स, पिन नंबर्स, बँक अकाउंट नंबर, किंवा रेडिओ आणि टीव्ही स्टेशनचे जे नंबर्स असतात, टाइम, डेट, इयर, डायरेक्शन, आपला सकाळी उठण्याचा टाइम म्हणजे वेकअप टाइम, स्पोर्ट्समधले जे स्कोर्स असतात ते स्कोर्स, प्राइस, अकाउंटिंग, सिक्वेन्सिंग, सिरीज, फॅक्टर्स, स्क्वेअर्स, क्यूब्स, फिबोनाची नंबर, अशी ही लिस्ट चालूच आहे ज्यात आपण या प्रत्येक ठिकाणी नंबरचा वापर केलेला आपल्याला लक्षात येतोय. त्यामुळे आपण असा कधीच विचार करू नाही शकत की हे जर नंबर्स नसते तर कसं झालं असतं, किंवा आपल्या लाईफमध्ये ह्या नंबर्सचा किती इम्पॉर्टन्स आहे याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. थोडक्यात म्हणजे नंबर शिवाय आपण जगूच शकत नाही असं आपण म्हणू शकतो. आपण कम्प्युटर फंडामेंटल्स हा सब्जेक्ट जेव्हा चालू केला तर त्याच्या सुरुवातीच्या सेशनमध्येच आपण कम्प्युटर आणि त्याचं ऑर्गनायझेशन कसं असतं याबद्दलची माहिती बघितली. त्यात आपण हेही बघितलं की कम्प्युटर जो डेटा स्टोअर करतो तो ह्युमन च्या रिडेबल फॉर्मॅटमध्ये नसतो. कम्प्युटर जो डेटा स्टोअर करतो तर जो स्टोअर केलेला डेटा असतो तो बायनरी फॉर्मॅटमध्ये असतो, कारण फक्त 0 आणि 1 हीच लँग्वेज कम्प्युटरला समजत असते. त्यामुळे डेटा स्टोअर करतानाही कम्प्युटर याच लँग्वेजमध्ये स्टोअर करतो आणि जी लँग्वेज ह्युमनला अंडरस्टँडेबल नसते आणि त्याचमुळे आपल्याला इनपुट आणि आउटपुट या इंटरफेसची गरज भासते. प्रत्येक कम्प्युटर काही नंबर्स, लेटर्स किंवा काही स्पेशल कॅरेक्टर्स स्टोअर करतो, पण हे स्टोअर करण्यासाठी तो कोडेड फॉर्मॅटचा उपयोग करतो. तर ह्या प्रत्येक कोडची डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याआधी आपल्याला नंबर सिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याचमुळे आपण आजच्या सेशनमध्ये नंबर सिस्टीम्स याबद्दलची माहिती बघणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या नंबर सिस्टीम कॉमनली यूज केल्या जातात, कम्प्युटर प्रोफेशनल्स ज्या नंबर सिस्टीम्स यूज करतात त्याबद्दलचीही माहिती आपण बघणार आहोत. नंबर सिस्टीम आपल्याला हे सांगते की कोणताही नंबर कशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो काही डिस्टिंक्ट सिम्बॉल्सचा वापर करून. प्रत्येक कम्प्युटरवर जे डेटाचं रिप्रेझेंटेशन असतं ते वेगवेगळं असतं. आधीच्या काळात बऱ्याचशा नंबर सिस्टीमचा वापर केला जायचा आणि ज्या नंबर सिस्टीम्सला 2 टाईप्समध्ये कॅटेगराईज केलं जातं, ते म्हणजे पोझिशनल आणि नॉन पोझिशनल नंबर सिस्टीम. तर आधी आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत पोझिशनल नंबर सिस्टीम, नॉन पोझिशनल नंबर सिस्टीम, त्यानंतर बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आणि आपण कन्वर्जन बघणार आहोत या नंबर सिस्टीमचं. सगळ्यात आधी आपण नंबर म्हणजे काय हे आपण बघूया. नंबर हे एक मॅथमॅटिकल ऑब्जेक्ट आहे आणि हे ऑब्जेक्ट आपण यूज करतो काउंटिंगसाठी, लेबलिंगसाठी किंवा काही मेजरमेंटसाठी. हे नंबर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबर, हे म्हणजे नंबर्स असतात. त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन ही एक प्रोसिजर असते, म्हणजे हे ऑपरेशन्स 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त नंबर्स इनपुट म्हणून घेतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला एक नंबरच मिळत असतो. त्यानंतर युनरी ऑपरेशन म्हणजे सिंगल नंबर इनपुट म्हणून घेतलेला असतो आणि आउटपुट देखील आपल्याला एक सिंगल नंबरच मिळतो. याचं एक्झाम्पल म्हणजे आपण जेव्हा सक्सेसर ऑपरेशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस त्या व्हॅल्यूमध्ये 1 ऍड केला की आपल्याला त्या नंबरचा सक्सेसर मिळतो. म्हणजे जर आपण नंबर कन्सिडर केला, 4 आहे आपला नंबर, तर त्याचा सक्सेसर आपल्याला मिळेल 5. हे असतं युनरी ऑपरेशन, म्हणजे सिंगल नंबर इनपुट घ्यायचा आणि आउटपुटही सिंगल नंबरच असतो. त्यानंतर बायनरी ऑपरेशन. बायनरी ऑपरेशनमध्ये दोन नंबर्स इनपुट म्हणून घेतले जातात आणि एकच नंबर आउटपुट म्हणून प्रोड्यूस केला जातो. बायनरी ऑपरेशनचं एक्झाम्पल म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल इत्यादी. आणि जसा जसा टाइम गेला त्याप्रमाणे जे इन्फायनाईट ऍरे होते किंवा जे पॅटर्न्स होते नंबरचे, जे ह्या 10 डिजिट्स पासून तयार केले गेले होते, यांना कॅटेगराइज केलं गेलं नंबर्समध्ये. जसं नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर्स, असं त्यांना कॅटेगराइज केलं गेलं. तर हे नंबर्स म्हणजे काय याचीही आपण माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण नॅचरल नंबर्स म्हणजे काय हे बघूया. नॅचरल नंबर्स म्हणजे 1, 2, 3, 4 असे एक्सेट्रा हे जे नंबर्स आहेत ते म्हणजे नॅचरल नंबर्स असतात. हे नॅचरल नंबर्स इनफायनाईट आहेत. नॅचरल नंबर आपण कॅपिटल एन या अल्फाबेटनेही डिनोट करू शकतो. त्यानंतर ह्याच नॅचरल नंबर्समध्ये जर आपण 0 इन्क्लूड केला तर त्याला होल नंबर्स असं म्हटलं जातं. ह्या दोन नॅचरल नंबर्सची ऍडिशन म्हणजे आपण सम जी करतो दोन नॅचरल नंबर्सची, तर त्याचा जो रिझल्ट मिळतो तोही एक नॅचरल नंबरच असतो. त्याचप्रमाणे जर आपण या दोन नॅचरल नंबरचा प्रोडक्ट घेतला म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा रिझल्टही आपल्याला नॅचरल नंबरमध्येच मिळत असतो. पण हे सबस्ट्रॅक्शन आणि डिव्हिजनमध्ये पॉसिबल नसतं, कारण ह्यात आपल्याला रिझल्ट हा नॅचरल नंबर मिळत नाही. हे होतं नॅचरल नंबर्सचं. पुढचं आहे इंटीजर्स. इंटीजर्स हे म्हणजे रिअल नंबरचा सेट असतो. त्याचप्रमाणे त्यात नॅचरल नंबर्सही इन्क्लूड असतात. त्यानंतर ऍडिटिव इन्व्हर्स आणि 0 हे सुद्धा इंटीजर्समध्येच येत असतात. इंटीजर्सचा जो सेट असतो त्याला आपण कॅपिटल झेड किंवा कॅपिटल जे या अल्फाबेटने डिनोट करू शकतो. दोन इंटीजर्सचं सम, प्रॉडक्ट किंवा डिफरन्स आपण जेव्हा घेतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला एक इंटीजर व्हॅल्यूज मिळत असते. पण जर आपण दोन इंटीजरचं डिव्हिजन केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला इंटीजर व्हॅल्यू नाही मिळत. याचं एक्झाम्पल म्हणजे जर आपण 1/2 केलं तर तो नंबर इंटीजर नसतो. पुढे आहे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर म्हणजे आपण दोन इंटीजर नंबर्सची किंवा दोन इंटीजर्सचा रेशो दाखवत असतो. याचं एक्झाम्पल म्हणजे सपोज आपण नंबर घेतला आहे 1/3 किंवा -111/8, तर हे दोन्ही रॅशनल नंबर्स आहेत. त्यानंतर इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स म्हणजे आपण त्यात दोन इंटीजर्सचा रेशो नाही दाखवत. त्याचप्रमाणे सगळे नंबर्स हे रॅशनल नंबर्स नसतात. म्हणजे असेही काही इक्वेशन्स आहेत जे आपण इंटीजर्सच्या रेशोने सॉल्व्ह नाही करू शकत. आणि असं एक इक्वेशन म्हणजे 2 = x^2. तर याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो म्हणजे याची व्हॅल्यू आहे 1.414. कारण 1.414चा स्क्वेअर आपण जर केला तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 1.999. आणि ही व्हॅल्यू 2 जवळपास असते. पण आपण फ्रॅक्शन नंबरचा स्क्वेअर जरी केला तरी आपल्याला ती एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा तो डेसिमल नंबर मिळत नाही. हे होते इरॅशनल नंबर्स. पुढे आहे रिअल नंबर्स. रिअल नंबर हा अशा नंबरचा सेट असतो ज्यात रॅशनल नंबर्सही असतात आणि इरॅशनल नंबर्सही असतात. त्याचप्रमाणे रिअल नंबर्स म्हणजे नंबर लाईनवर जितकेही नंबर्स असतात ते सगळे नंबर्स म्हणजे रिअल नंबर्स असतात. रिअल नंबर्स हे इन्फायनाईट असतात. हे होते नंबर्सचे काही टाईप्स. त्यानंतर नॉन पोझिशनल नंबर सिस्टम्स हे आपण बघूया. सुरुवातीच्या काळात जेव्हा काउंटिंग केलं जायचं त्यावेळेस फिंगर्सचा यूज केला जायचा. पण जर काउंटिंग हे 10 फिंगर्सच्या वरती असेल तर काही स्टोन्स, पेबल्स किंवा काही स्टिक्सचा वापर केला जायचा हे काउंटिंग करण्यासाठी. आणि ही जी मेथड आहे काउंटिंग करण्याची, तर ही जी काउंटिंगची मेथड आहे यातच पोझिशनल नंबर सिस्टीमचा वापर केला जायचा. या सिस्टीममध्ये आपण काही सिम्बॉल्सचा वापर करतो, जसं 1, 2, 3, 4 असं, किंवा रोमन नंबर्स जे असतात अशा सिम्बॉल्सचा आपण वापर करतो पोझिशनल नंबर सिस्टीममध्ये. प्रत्येक सिम्बॉलला सेम व्हॅल्यू असते, म्हणजे नंबरमध्ये त्या सिम्बॉलची पोझिशन कोणतीही असली तरीही त्याची जी व्हॅल्यू असते ती सेम असते. जर आपल्याला त्या नंबरची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्या नंबरमध्ये किती सिम्बॉल्स आहे हे आपल्याला काउंट करावं लागतं आणि त्यावरूनच आपण त्या नंबरची व्हॅल्यू सांगू शकतो. या नंबर सिस्टीमचा वापर करून जे अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करणं खूप डिफिकल्ट होतं. तर आपण बघितलं की पोझिशनल नंबर सिस्टीम म्हणजे आधीच्या काळात काउंटिंगसाठी जसा फिंगर्सचा, पेबल्स, स्टोन्स किंवा स्टिक्सचा वापर केला जायचा, यामध्ये पोझिशनल नंबर सिस्टीमचा यूज केला जात होता. आणि पोझिशनल नंबर सिस्टीममध्ये प्रत्येक सिम्बॉलची व्हॅल्यू ही सेम असते, जरीही त्याची पोझिशन वेगवेगळी असली तरीही व्हॅल्यू सेमच असणार आहे. त्यानंतर पुढचा टाईप आहे पोझिशनल नंबर सिस्टीम. पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये काही मोजकेच सिम्बॉल्स वापरले जातात, ज्याला डिजिट्स असं म्हटलं जातं. हे सिम्बॉल्स वेगवेगळी व्हॅल्यू रिप्रेझेंट करत असतात. ज्याप्रमाणे सिम्बॉलची पोझिशन असेल नंबरमध्ये त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू चेंज होत जाते. नंबरमधल्या प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू जर आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर त्याच्यासाठी 3 कन्सिडरेशन्स आहेत. पहिलं म्हणजे द डिजिट इटसेल्फ, म्हणजे तो डिजिट कोणता आहे. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ डिजिट इन द नंबर, नंबरमध्ये त्या डिजिटची पोझिशन काय आहे. आणि तिसरा आहे द बेस ऑफ द नंबर, त्या नंबरचा बेस काय आहे. बेस म्हणजे त्या नंबर सिस्टीम मध्ये टोटल किती नंबर ऑफ डिजिट्स अवेलेबल आहेत हे म्हणजे बेस असतं. आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये डिजिटल नंबर सिस्टीमचा वापर करत असतो आणि ह्या नंबर सिस्टीम मध्ये बेस जो असतो तो 10 असतो. कारण या नंबर सिस्टीम मध्ये जे डिजिट्स किंवा सिम्बॉल्स असतात ते 10 असतात आणि ते डिजिट्स म्हणजे 0 to 9. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये सक्सेसिव्ह पोझिशन जी असते ती युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड्स अशी असते. आणि ही प्रत्येक पोझिशन त्या बेसची पॉवर किती आहे हे रिप्रेझेंट करत असते. म्हणजे जर डेसिमल नंबर दिलेला असेल 2586 तर या नंबरमध्ये 6 हा जो डिजिट आहे तो युनिट्स पोझिशनला आहे. त्यानंतर 8 हा टेन्स पोझिशनला आहे, 5 हा हंड्रेड्स पोझिशनला आहे आणि 2 हा थाउजंड्स पोझिशनला आहे. तर हा नंबर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 5 वर. म्हणजे आपण ते रिप्रेझेंट करू शकतो 2 × 10³ + 5 × 10²² + 8 × 10²1 + 6 × 10²0. आणि तुम्ही या सगळ्यांचं ऍडिशन केली तर तुम्हाला नंबर मिळतो 2586. पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये जर डिजिटची पोझिशन चेंज झाली तर त्याची व्हॅल्यूही चेंज होते. आपण आताच एक एक्झाम्पल बघितलं, जर सेम नंबरला आपण थोड्या वेगळ्या प्रकारे लिहिलं, म्हणजे आधीचा नंबर होता 2586, यात 6 हा डिजिट युनिट्स पोझिशनला होता आणि आपण तो रिप्रेझेंट करत होतो 6 × 10²0. जर नंबर असेल 2568 तर या ठिकाणी 6 हा टेन्स पोझिशनला आहे आणि तो आपण रिप्रेझेंट करू शकतो 6 × 10²1. जर नंबर असेल 2658 तर 6 हा हंड्रेड्स पोझिशनला आहे, म्हणजे 6 × 10²2. आणि जर आपण 6258 असा नंबर घेतला तर 6 हा थाउजंड्स पोझिशनला आहे, म्हणजे 6 × 10²3. तर ज्याप्रमाणे डिजिटची पोझिशन चेंज होते त्याप्रमाणे डिजिटची व्हॅल्यू ही चेंज होत जाते. हे जे प्रिन्सिपल डेसिमल नंबर सिस्टीम्सला आपण अप्लाय केलेले आहेत ते सेम प्रिन्सिपल्स आपण इतरही नंबर सिस्टीम्सला अप्लाय करू शकतो. तर हे होतं पोझिशनल नंबर सिस्टीम या दुसऱ्या टाईप बद्दलची माहिती. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण बघूया, तो म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम ही डेसिमल नंबर सिस्टीम सारखीच असते. फक्त फरक एवढा असतो की डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये त्या नंबरचा बेस 10 असतो आणि बायनरी नंबर सिस्टीम मध्ये नंबरचा बेस 2 असतो. म्हणूनच या नंबर सिस्टीमला बेस 2 नंबर सिस्टीम असंही म्हटलं जातं. या नंबर सिस्टीम मध्ये फक्त दोनच सिम्बॉल्स किंवा डिजिट्स वापरले जातात, ते म्हणजे 0 आणि 1. बायनरी नंबर सिस्टीम मधल्या कोणत्याही डिजिटची किंवा सिम्बॉलची पोझिशन ही बेसची पॉवर असते, म्हणजे बेस 2 रिप्रेझेंट्स अ पॉवर ऑफ द बेस. म्हणून या सिस्टीम मध्ये जी राईटमोस्ट पोझिशन असते ती युनिट्स पोझिशन असते, म्हणजेच 2:0, आणि जी सेकंड पोझिशन असते ती 2:1 असते. आणि अशा प्रकारे आपण प्रोसीड केलं तर आपल्याला 4 ची पोझिशन मिळते 2:2, 8 ची असते 2:3, 16 ची 2:4. अशा प्रकारे आपल्याला पोझिशन मिळत जातात. आणि जर बायनरी नंबर सिस्टीमला आपल्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्लाइड नंबर 7 वर बायनरी नंबर दिलेला आहे 10101. आणि या नंबरचा जर डेसिमल फॉर्म आपल्याला पाहिजे असेल तर आपण तो कसा काढणार हेही दिलेलं आहे स्लाइड नंबर 7 वर. हा नंबर आपला बायनरी नंबर आहे, त्यामुळे त्या नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 2 ने. आणि प्रत्येक डिजिटची पोझिशन काय आहे त्या नंबरमध्ये, त्यानुसार त्या बेसची म्हणजेच जो बेस 2 आहे त्याची पॉवर आपल्याला त्या पॉवरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच 1:2:4 प्लस 0:2:3 प्लस 1:2:2 प्लस 0:2:1 प्लस 1:2:0, जे आपल्याला मिळतंय 21. म्हणजेच 10101 हा जो बायनरी नंबर आहे त्याचा डेसिमल इक्विव्हॅलंट हा 21 असा आहे. आपण कोणती सिस्टीम यूज करतोय जर हे तुम्हाला दाखवायचं असेल तर त्या नंबरला आपण बेस इंडिकेट करू शकतो आणि तो बेस आपण सबस्क्रिप्टने दाखवू शकतो. जसं स्लाइड नंबर 8 वर दाखवलेला आहे, 10101 याचा बेस आहे 2 आणि 21 याचा बेस आहे 10. बायनरी डिजिट्सला बिट्स असंही म्हटलं जातं. कम्प्युटर टर्मिनॉलॉजी मध्ये बिट म्हणजेच 0 आणि 1 असे असतात. एन बिट नंबर जो बायनरी नंबर मधला एन बिट नंबर असतो तो एन बिट्स पासून तयार झालेला असतो. स्लाइड नंबर 8 वर 3-bit नंबर्स आणि त्याचे डेसिमल इक्विव्हॅलंट्स दिलेले आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बायनरी नंबर सिस्टीम मध्ये आपण फक्त 2 डिजिट्सचा उपयोग करतो, ते म्हणजे 0 आणि 1, आणि त्यामुळेच डेसिमल नंबर 2 याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर आहे 10. प्रत्येक कम्प्युटर नंबर्स, लेटर्स किंवा काही स्पेशल कॅरेक्टर्स हे बायनरी फॉर्मॅटमध्येच स्टोअर करत असतो. काही वेळेसच असं होतं की जे कम्प्युटर प्रोफेशनल्स असतात त्यांना अशी गरज पडते की कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जो रॉ डेटा आहे त्याबद्दलची माहिती पाहिजे असते. आणि याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मेमरीचा जो कंटेंट असतो त्याची प्रिंटआउट काढणं हाच असतो. आणि या प्रिंटआउटला मेमरी डम्प असं म्हटलं जातं. मेमरी डम्प्स म्हणजे बायनरी नंबर्सचे काही पेजेस असतात ज्यात फक्त 0 आणि 1 हीच लँग्वेज प्रिंट झालेली आपण बघू शकतो. या लँग्वेज वर काम करणं कम्प्युटर प्रोफेशनलला खूप अवघड जातं. त्याचमुळे अजून 2 ज्या नंबर सिस्टीम्स आहेत म्हणजेच ऑक्टल आणि डेसिमल नंबर सिस्टीम यांचाही वापर केला जातो. पुढे आपण बघणार आहोत ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे काय. ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 8 डिजिट्सचा वापर केला जातो आणि ते डिजिट्स म्हणजे 0 to 7. या नंबर सिस्टीम मध्ये 8 डिजिट्स वापरले जातात, त्यामुळेच या सिस्टीमचं नाव असतं बेस 8 नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीम मधला सगळ्यात लार्जेस्ट जो डिजिट असतो तो असतो 7. डिजिटची जी पोझिशन असते ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये ती रिप्रेझेंट केली जाते पॉवर ऑफ द बेस 8 अशी. ऑक्टल नंबर सिस्टीमचं आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल दिलेलं आहे स्लाइड नंबर 11 वर. ऑक्टल नंबर आपल्याला दिलेला आहे 2057 आणि या नंबरचा आपल्याला डेसिमल नंबर फाइंड आउट करायचा आहे. आपण आताच बघितलं की डिजिटची प्रत्येक पोझिशन ही पॉवर ऑफ द बेस 8 अशी रिप्रेझेंट केली जाते. तर या ठिकाणी या नंबरमध्ये 4 डिजिट्स आहे 2057, तर 7 हा युनिट्स पोझिशनला आहे, म्हणजेच 7 मल्टिप्लाय केलं जाईल 8:0 ने. त्यानंतर 5 हे जे हा जो डिजिट आहे तो 10th पोझिशनला आहे, त्यामुळे त्याला मल्टिप्लाय केलं जाईल 8:1 ने. 0 हा 100th पोझिशनला आहे, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जाईल 8:2 ने. आणि 2 हा 1000th पोझिशनला आहे, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जाईल 8:3 ने. हेच तुम्हाला करून दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 11 वर. इथे तुम्ही बघू शकता हे मल्टिप्लिकेशन दिलेली आहे 2 × 8:3 प्लस 0 × 8:2 प्लस 5 × 8:1 प्लस 7 × 8:0. आणि या सगळ्यांची आपण ऍडिशन जर केली तर आपल्याला नंबर मिळतो 1071. आणि हाच डेसिमल इक्विवॅलंट नंबर आहे ऑक्टल नंबर 0257 चा. या एक्झाम्पल वरून तुम्हाला ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढची नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस हा 16 असतो आणि त्याचमुळे या नंबर सिस्टीम मध्ये 16 सिम्बॉल्स किंवा डिजिट्स वापरले जातात. पहिले 10 डिजिट जे आहे ते डेसिमल नंबर सिस्टीम सारखेच आहेत, म्हणजे 0 to 9 हे जे डिजिट्स आहेत ते पहिले 10 डिजिट्स आहेत हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचे. आणि त्यानंतर रिमेनिंग 6 डिजिट्स जे आहेत ते डिनोट केले जातात A to F या सिम्बॉल्सने. आणि हे A to F जे आहेत त्यांची डेसिमल व्हॅल्यू असते 10 to 15 अशी, म्हणजे A ची व्हॅल्यू आहे 10, B ची व्हॅल्यू आहे 11, C ची व्हॅल्यू आहे 12, D ची व्हॅल्यू आहे 13, E ची व्हॅल्यू आहे 14 आणि F ची व्हॅल्यू आहे 15. तर असे टोटल हे 16 डिजिट्स असतात 0 to 9 आणि त्यानंतर A to F. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये प्रत्येक पोझिशन रिप्रेझेंट केली जाते पॉवर ऑफ द बेस 16 ने. आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचंही एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड नंबर 13 वर एक हेक्साडेसिमल इक्विवॅलंट नंबर दिलेला आहे 1AF आणि आपल्याला याचा डेसिमल इक्विवॅलंट फाइंड करायचा आहे. तर F हा आहे युनिट पोझिशनला, त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे 16:0 ने. त्यानंतर A हा आहे 10th पोझिशनला, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जाईल 16:1 बरोबर. आणि 1 हा आहे 100th पोझिशनला, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन होईल 16:2 बरोबर. त्यानंतर या ठिकाणी A आणि F यांच्या व्हॅल्यू आपल्याला टाकाव्या लागतील, म्हणजे A ची व्हॅल्यू आहे 10 आणि F ची व्हॅल्यू आहे 15. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करून आपण जेव्हा त्यांची ऍडिशन करतो तर या नंबरचा आपल्याला डेसिमल इक्विवॅलंट नंबर मिळतो, तो आहे 431. अशा प्रकारे आपण हेक्साडेसिमल नंबर वरून त्याचा डेसिमल इक्विवॅलंट नंबर फाइंड करू शकतो. तर यावरून तुम्हाला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम लक्षात आली असेलच. स्लाइड नंबर 14 वर हेक्साडेसिमल नंबर आणि त्याचे डेसिमल इक्विवॅलंट कसे असतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे स्लाइड नंबर 15 वर डेसिमल नंबर, त्याचे इक्विवॅलंट बायनरी नंबर, त्याचप्रमाणे ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबर्स हे तुम्हाला टेबलमध्ये दाखवलेले आहेत. आतापर्यंत आपण 3 नंबर सिस्टीम्स बघितल्या, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीममध्ये बेस असतो 2, ऑक्टल नंबर सिस्टीमचा बेस असतो 8 आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस असतो 16. त्यानंतर बायनरी नंबरमध्ये 2 डिजिट्स वापरले जातात 0 आणि 1. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 8 डिजिट्स वापरले जातात, 0 to 7, आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 16 डिजिट्स वापरले जातात, ते म्हणजे 0 to 9 आणि ए टू एफ. तर हे होतं डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टम्स. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत एका नंबर सिस्टीमला आपण दुसऱ्या नंबर सिस्टीम मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो हे बघूया आपण. सगळ्यात आधी आपण कन्वर्जन बघणार आहोत कोणत्याही बेस मधून त्याला आपण डेसिमल व्हॅल्यू मध्ये किंवा डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. आता कोणताही बेस म्हणजे तो नंबर एकतर बायनरी नंबर असेल, ऑक्टल नंबर असेल किंवा हेक्साडेसिमल नंबर असेल. या नंबर्सला आपण डेसिमल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे जाणून घेऊया. हे करण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला वापराव्या लागतील. त्या स्टेप्स कोणत्या आहेत हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 17 वर. पहिली स्टेप आहे प्रत्येक डिजिटची कॉलम व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला डिटरमाइन करावं लागतं पहिल्या स्टेपमध्ये. म्हणजे त्या नंबर मध्ये त्या डिजिटची पोझिशन कोणती आहे हे फाइंड आउट करायचं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जी कॉलम व्हॅल्यू आपल्याला मिळते तिला मल्टीप्लाय करायचं त्या डिजिटने जो त्या नंबर मधला करस्पॉन्डिंग कॉलमचा डिजिट असेल. हे आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर तिसरी स्टेप आहे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला त्या व्हॅल्यूजची ऍडिशन करायची आहे. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे स्लाइड नंबर 18 वर. सगळ्यात आधी आपण बायनरी नंबरला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. बायनरी नंबर दिलेला आहे 11001. आपली पहिली स्टेप होती डिटरमाइन द कॉलम व्हॅल्यू. आता हा बायनरी नंबर आहे त्यामुळे आपल्याला मल्टिप्लिकेशन 2 ने करावं लागेल आणि कॉलम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला या नंबर बायनरी नंबर मध्ये दिसत आहे की 5 डिजिट्स आहेत, तर आपल्याला याचा इक्विव्हॅलंट कॉलम नंबर फाइंड आउट करावा लागेल. म्हणजेच 2:0, 2:1, 2:2, 2:3 आणि 2:4 यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. त्यानंतर या व्हॅल्यूजला नंबर मधल्या करस्पॉन्डिंग कॉलम जो आहे त्या डिजिटने मल्टीप्लाय करायचं. यावरून तुमच्या लक्षात येत आहे की 1 हा आहे युनिट पोझिशनला, त्याला मल्टीप्लाय केलं जाईल 2:0 ने. त्यानंतर 0 आहे टेन्स पोझिशनला, त्याला मल्टीप्लाय केलं जाईल 2:1 ने. नंतरचा जो 0 आहे तो आहे हंड्रेड्स पोझिशनला, त्याला मल्टीप्लाय केलं जाईल 2:2 ने. 1 हा आहे थाउजंड्स पोझिशनला, त्यामुळे त्याला मल्टीप्लाय केलं जाईल 2:3 ने. आणि त्यानंतरचा जो 1 आहे तो आहे 10,000 पोझिशनला, त्यामुळे त्याला मल्टीप्लाय केलं जाईल 2:4 ने. ते तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 19 वर. इथे तुम्ही बघू शकता आहे की आपल्याला ज्या कॉलम व्हॅल्यूज मिळाल्या होत्या त्या आपण वरती लिहिलेल्या आहेत आणि आपण त्यांना मल्टीप्लाय करतो आहे बायनरी नंबरने जो आपला नंबर आहे 11001. आणि खाली ज्या व्हॅल्यूज आहेत हे त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच 16:8001 हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतरच्या व्हॅल्यूज आहेत. त्यानंतरची तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे त्या व्हॅल्यूजची ऍडिशन. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या 16, 8, 0, 0 आणि 1, याची ऍडिशन करून आपल्याला नंबर मिळतो 25. तर बायनरी नंबर 11001 याचा डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर आहे 25. तर अशा प्रकारे आपण बायनरी नंबरला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्यानंतर ह्या सेम स्टेप्सचा वापर करून आपण ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबर्सलाही डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. पुढचं आपण एक्झाम्पल बघूया की ऑक्टल नंबरला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. स्लाइड नंबर 21 वर ऑक्टल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4706. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी आपली पहिली स्टेप होती डिटरमाइन द कॉलम व्हॅल्यूज. या कॉलमच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायच्या आहेत. त्या व्हॅल्यूज तुम्हाला स्लाइड नंबर 21 वर दाखवलेल्या आहेत. त्यानंतर कॉलम व्हॅल्यूजला कॉलम डिजिट्सने मल्टीप्लाय करायचं आहे. आपण बघितलं होतं की ज्याप्रमाणे पोझिशन असते, म्हणजे 6 हा युनिट्स पोझिशनला आहे, त्यामुळे 6 ला मल्टीप्लाय केलं जाईल 8 रेस टू 0 ने, 0 ला मल्टीप्लाय केलं जाईल 8 रेस टू 1 ने, 7 ला मल्टीप्लाय केलं जाईल 8 रेस टू 2 ने आणि 4 ला मल्टीप्लाय केलं जाईल 8 रेस टू 3 ने. त्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत त्या आहेत 2048, 448, 0 आणि 6. या तुम्हाला दाखवलेल्या आहेत स्लाइड नंबर 22 वर. त्यानंतर त्या व्हॅल्यूजची ऍडिशन करून आपल्याला डेसिमल इक्विव�लंट नंबर मिळतो 2502. अशा प्रकारे आपण ऑक्टल नंबरला देखील डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. या दोन एक्झाम्पल्स वरून तुम्हाला बायनरी आणि ऑक्टल नंबर डेसिमल नंबरमध्ये कशाप्रकारे कन्वर्ट करायचा हे कळलं असेल. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत की हेक्साडेसिमल नंबरला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे स्लाइड नंबर 24 वर. हेक्साडेसिमल इक्विवलंट नंबर आहे 1 8 C. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी कॉलम व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. त्या व्हॅल्यूज तुम्हाला दाखवलेल्या आहेत स्लाइड नंबर 24 वरच. या ठिकाणी सी हा आहे युनिट्स पोझिशनला, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जाईल 6 to 0 ने. ए आहे टेन्स पोझिशनला, त्यामुळे त्याला मल्टिप्लाय केलं जाईल 16 to 1 ने. आणि 1 आहे 100 पोझिशनला, त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जाईल 16 to 2 ने. त्याचप्रमाणे आपल्याला ए आणि सी याच्या इक्विवॅलंट व्हॅल्यूज म्हणजेच 10 आणि 12 याने मल्टिप्लाय करावं लागेल. ए आणि सीच्या व्हॅल्यूज घेऊन त्याचं मल्टिप्लिकेशन करून दाखवलेलं आहे. त्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज मिळतील त्यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला नंबर मिळतो 428. आणि हा 428 1AC या हेक्साडेसिमल नंबरचा इक्विवलंट डेसिमल नंबर आहे. हे तुम्हाला दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 26 वर. तर या तीन एक्झाम्पल्स वरून आणि ज्या स्टेप्स आपण आधी बघितल्या त्यावरून तुम्हाला कोणत्याही बेस मधला नंबर डेसिमल नंबर मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचा हे कळलं असेलच. आणि तुम्ही याची प्रॅक्टिस जर केलीत तर हे तुम्हाला नक्कीच लक्षात राहील. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण बघूया की डेसिमल नंबर्सला दुसऱ्या इक्विवॅलंट नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं. म्हणजे डेसिमल नंबर्सला बायनरी, ऑक्टल किंवा हेक्साडेसिमल नंबर्समध्ये आपण कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो हे बघूया. ह्या कन्वर्जनसाठीही काही स्टेप्स आहेत, त्या दिलेल्या आहेत स्लाइड नंबर 27 वर. पहिली स्टेप आहे डिवाइड द डेसिमल नंबर बाय द व्हॅल्यू ऑफ न्यू बेस. जो डेसिमल नंबर असेल त्या नंबरला आपल्याला ज्या बेसमध्ये डेसिमल नंबर कन्वर्ट करायचा आहे त्या बेसने डिवाइड करायचं. दुसरी स्टेप आहे रेकॉर्ड द रिमाइंडर फ्रॉम स्टेप 1 ऍज राईट मोस्ट डिजिट ऑफ द न्यू बेस नंबर. पहिल्या स्टेपमध्ये आपण जे डिव्हिजन करू त्यानंतर जो रिमाइंडर उरेल तो नवीन बेस नंबर जो आहे त्यातला राईट मोस्ट डिजिट असणार आहे तो रिमाइंडर. नंतर तिसरी स्टेप आहे डिवाइड द कोशंट ऑफ प्रिव्हियस डिव्हिजन बाय द न्यू बेस. त्यानंतर डिव्हिजन केल्यानंतरचा जो नंबर आहे त्या नंबरला आपण पुन्हा डिवाइड करणार आहोत बेस नंबरने. चौथी स्टेप आहे रेकॉर्ड द रिमाइंडर फ्रॉम स्टेप 3 ऍज नेक्स्ट डिजिट ऑफ द न्यू बेस नंबर. त्याचप्रमाणे थर्ड स्टेपमध्ये आपण जे डिव्हिजन करू त्यानंतर जो रिमाइंडर उरेल तो डिजिट हा नवीन बेस नंबरचा नेक्स्ट डिजिट असणार आहे. आणि आपल्याला स्टेप 3 आणि 4 या रिपीट कराव्या लागतील जोपर्यंत स्टेप 3 मधला कोशंट 0 होत नाही तोपर्यंत. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ते रिमाइंडरही राईट मोस्ट साईडला लिहावे लागणार आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो रिमाइंडर असेल तो रिमाइंडर म्हणजे आपला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट असणार आहे नवीन बेस नंबरचा. तर ह्या स्टेप्सने आपण डेसिमल नंबर्सला इतर कोणत्याही बेस नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. सगळ्यात आधी आपण डेसिमल नंबरला बायनरी नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचं एक्झाम्पल बघूया. स्लाइड नंबर 28 वर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डेसिमल नंबर आहे 25. आणि याचा इक्विव्हॅलंट आपल्याला बायनरी नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण जो नंबर आहे 25 याला नवीन बेस नंबरने डिवाइड करायचा आहे. नवीन बेस नंबर आपला जो आहे तो आहे 2, त्यामुळे 2 या नंबरने 25 ला डिवाइड करायचं. ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 12 आणि रिमाइंडर उरतो 1. त्यानंतर स्टेप 3 जी होती की त्या कोशंटला परत बेस नंबरने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 12 ला आपण 2 ने डिवाइड करायचं आहे. 12 डिवाइडेड बाय 2 6, रिमाइंडर येईल 0. त्यानंतर ह्या स्टेप आपल्याला कोशंट 0 होईपर्यंत रिपीट करायची आहे, म्हणजेच 6 डिवाइडेड बाय 2 3 येईल आणि रिमाइंडर येईल 0. त्यानंतर 3 डिवाइडेड बाय 2 1 येईल आणि रिमाइंडर उरेल 1. तर अशा प्रकारे डिव्हिजन करून आपण कोशंटला 0 करायचं आहे आणि रिमाइंडरही राईट हँड साईडला नोट करून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो रिमाइंडर आहे तो आपला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आहे नवीन बेस नंबरचा. नवीन बेस नंबरचाच म्हणजेच बायनरी नंबर सिस्टीमचा मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आहे सगळ्यात शेवटचा रिमाइंडर. तर 25 या डेसिमल नंबरचं इक्विव्हॅलंट जेव्हा आपण लिहिणार आहोत त्यावेळेस आपण ती व्हॅल्यू म्हणजे रिमाइंडर जे आहेत ते आपण खालून वरच्या डिरेक्शनने लिहित जाणार आहोत, म्हणजेच 11001. हा बायनरी इक्विव्हॅलंट आहे 25 या डेसिमल नंबरचा. तर यावरून तुम्हाला डेसिमल नंबरला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे लक्षात आलं असेलच. एक्झाम्पल होते डेसिमल नंबरला बायनरी नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचं यासाठी. त्यानंतर आपण बघूया की डेसिमल नंबरला ऑक्टल नंबर मध्ये आपण कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. यासाठीचं एक्झाम्पल दिलेलं आहे स्लाइड नंबर 30 वर. डेसिमल नंबर आहे 952. या कन्वर्जन साठी आपण बायनरी साठी ज्या स्टेप्स यूज केल्या होत्या त्याच स्टेप्स आपण यूज करणार आहोत, म्हणजेच 952 ला 8 ने डिवाइड करायचं. ते मिळतं आपल्याला 119 आणि रिमाइंडर होतो 0. त्यानंतर क्वेश्चन जो आहे 119 याला 8 ने डिवाइड करायचं, त्याचा आन्सर येतो 14 आणि रिमाइंडर उरते 7. त्यानंतर 14 डिवाइड बाय 8 इक्वल टू 1, रिमाइंडर आहे 6 आणि सगळ्यात शेवटचा रिमाइंडर आहे 1. आणि हा जो रिमाइंडर आहे 1 हा ऑक्टल नंबर मधला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे सगळ्यात शेवटचा रिमाइंडर जो असतो तो येतो. तर या ठिकाणी आपण जेव्हा ऑक्टल नंबर लिहिणार आहोत तेव्हा खालून वरती असे रिमाइंडर आपण लिहित जाणार आहोत, तर तो नंबर येईल 1670. म्हणजेच 952 या डेसिमल नंबरचा ऑक्टल इक्विव्हॅलंट नंबर आहे 1670. ज्याप्रमाणे आपण डेसिमल नंबरला बायनरी नंबर मध्ये आणि ऑक्टल नंबर मध्ये कन्वर्ट केलं त्याचप्रमाणे आपण ह्या डेसिमल नंबर्सला हेक्साडेसिमल नंबर मध्येही कन्वर्ट करू शकतो. तर यासाठीचंही एक एक्झाम्पल आपण बघूया, ते दिलेलं आहे स्लाइड नंबर 31 वर. डेसिमल नंबर आहे 428 आणि त्याचं इक्विव्हॅलंट आपल्याला हेक्साडेसिमल नंबर फाइंड आउट करायचं आहे. सेम स्टेप्स आपण यूज करणार आहोत. 428 ला डिवाइड करायचं आहे 16 ने, त्याचा आन्सर आपल्याला मिळतं 26 आणि रिमाइंडर आहे 12. त्यानंतर परत 26 डिवाइड बाय 16 इज इक्वल टू 1 आणि रिमाइंडर आहे 10 आणि सगळ्यात शेवटचा रिमाइंडर आहे 1. तर आपले रिमाइंडर आले आहेत 1, 10 आणि 12. आणि आपण आधीच बघितलं की हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जे 16 डिजिट्स यूज केले जातात ते म्हणजे 0 टू 9 आणि A टू F. तर आपल्याला रिमाइंडर आता मिळालेले आहेत 10 आणि 12. तर हे कोणत्या सिम्बलने आपण रिप्रेझेंट करतो ते तुम्हाला आठवत असेलच. A म्हणजे 10 असतो, त्यानंतर C म्हणजे 12 असतो. तर 12 आणि 10 ला आपण रिप्रेझेंट करणार आहोत A आणि C ने. त्यामुळे आता आपले रिमाइंडर्स असे आहेत 1, A आणि C. आणि आपण हे रिमाइंडर असे खालून वरच्या दिशेनेच लिहित जाणार आहोत हेक्साडेसिमल नंबर फाइंड आउट करण्यासाठी. तर आपल्याला नंबर मिळालेला आहे 1AC. तर डेसिमल नंबर 428 याचा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट नंबर आहे 1AC. तर ह्या तीनही एक्झाम्पल्स वरून म्हणजे डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल ह्या तीनही एक्झाम्पल्स वरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपण डेसिमल नंबरला कोणत्याही इतर बेसमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. आणि आधी मी म्हटलं त्याप्रमाणेच जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तर ह्या स्टेप्स तुम्हाला लक्षात राहतील. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया, कन्व्हर्टिंग फ्रॉम अ बेस अदर दॅन 10 टू अनदर बेस अदर दॅन 10. म्हणजेच डेसिमल नंबर पेक्षा दुसरे जे बेस आहेत जसे बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल अशा बेसमधून अदर दॅन बेस 10 म्हणजेच परत हेक्साडेसिमल, बायनरी अशा बेसमध्ये आपण नंबर कन्व्हर्ट करणार आहोत. किंवा या ठिकाणी आपण बेस 4, बेस 8 अशा बेसमध्ये ही नंबर कन्व्हर्ट करू शकतो. या कन्व्हर्जनसाठीही काही स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्या स्टेप्स कोणत्या आहेत हे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 32 वर. पहिली स्टेप आहे कन्व्हर्ट द ओरिजिनल नंबर टू द बेस 10 नंबर. कोणताही नंबर तुम्हाला जो कन्व्हर्ट करायचा असेल दुसऱ्या बेसमध्ये तर सगळ्यात आधी त्या नंबरला आपल्याला डेसिमल नंबरमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि सेकंड स्टेप आहे कन्व्हर्ट द डेसिमल नंबर ऑब्टेन इन स्टेप 1 टू द न्यू बेस नंबर. त्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये आपण जो डेसिमल नंबर फाइंड आउट करतो त्यावरून आपण त्याला कन्व्हर्ट करून न्यू बेस नंबरमध्ये आणू शकतो. तर आपण याचं एक्झाम्पल बघूया म्हणजे ह्या स्टेप्स तुम्हाला कळतील. स्लाइड नंबर 33 वर एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे आपण बेस 6 हा जो नंबर आहे त्याला बेस 4 मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. तुमचा नंबर आहे 545 टू द बेस 6. तर पहिली स्टेप आहे आपली कन्व्हर्ट फ्रॉम बेस 6 टू बेस 10. आपल्याला आधी हा नंबर डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल. तर त्याच्या स्टेप्स तर तुम्हाला आठवत असतीलच कारण याचेही एक्झाम्पल्स आपण आधी बघितलेले आहेत. तर हे कन्व्हर्जन तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 33 वर. ते आपण केलेलं आहे 5 × 6^2 प्लस 4 × 6^1 प्लस 5 × 6^0. आणि हे जे मल्टिप्लिकेशन येईल त्या व्हॅल्यूजला आपण ऍड केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 290. आणि हा जो 290 आहे हा आहे डेसिमल नंबर. 545 या नंबरचा डेसिमल इक्विवलंट नंबर आहे 290. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण हा जो 290 नंबर आपल्याला मिळालेला आहे त्याला बेस 4 मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. म्हणजेच 290 ला आपल्याला 4 ने डिवाइड करावं लागेल. 290 डिवाइड बाय 4 इक्वल टू 52 आणि रिमाइंडर उरतो 1. त्यानंतर 52 डिवाइड बाय 4 इक्वल टू 13, रिमाइंडर आहे 0. 13 डिवाइड बाय 4 इक्वल टू 3, रिमाइंडर आहे 1. आणि सगळ्यात शेवटचा रिमाइंडर आपल्याला मिळतो 3. हाच शेवटचा रिमाइंडर आपला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट असणार आहे बेस 4 या न्यू बेस नंबरचा. तर 290 या डेसिमल नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर आपल्याला मिळालेला आहे 3101 टू द बेस 4. त्यामुळेच आपला जो नंबर आहे 545 टू द बेस 6 याचा आधी आपल्याला नंबर मिळाला 290 हा डेसिमल नंबर. त्यानंतर या डेसिमल नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर मिळाला 3101 टू द बेस 4. त्याचमुळे आपले जे एक्झाम्पल आहे 545 टू द बेस 6 याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं होतं बेस 4 नंबर मध्ये. तर 545 बेस 6 याचा इक्विव्हॅलंट नंबर आपल्याला मिळालेला आहे 3101 टू द बेस 4. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला हे कन्व्हर्जन कशा प्रकारे करायचं आहे. जो आपला नंबर असतो सगळ्यात आधी त्याला डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्या डेसिमल नंबरला आपल्याला नवीन बेस नंबर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. अशा दोन स्टेप्स आपल्याला परफॉर्म कराव्या लागतात. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड नंबर 36 वर एक एक्झाम्पल दिलेलं आहे बायनरी नंबरला आपल्याला बेस 8 मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर सगळ्यात आधी जो बायनरी नंबर आहे 1011 याला आपण आधी बेस 10 मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. तर हे कसं करायचं तेही तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 35 वरच. 1 × 2⁵ प्लस 0 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ प्लस 0 × 2⁴. आणि हे जे नंबर्स आपल्याला मिळणार आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते आहेत 32 प्लस 0 प्लस 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 0. यांची ऍडिशन केल्यानंतरचा नंबर आपल्याला मिळतो 46. आणि हा 46 बायनरी नंबर 101110 डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर आहे. त्यानंतर आपली सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे 46 या डेसिमल नंबरला बेस 8 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. यासाठी आपल्याला 46 या नंबरला डिवाइड करावं लागेल 8 या नंबरने. तर 46 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 5, रिमाइंडर उरते 6 आणि दुसरा रिमाइंडर आपला आहे 5. तर 46 या डेसिमल नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर आहे 56 टू द बेस 8. त्यामुळेच आपला जो बायनरी नंबर आहे ज्याला आपल्याला बेस 8 मध्ये कन्वर्ट करायचं होतं तो नंबर आहे 56. म्हणजेच 101110 या बायनरी नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर आहे 56 टू द बेस 8. आता हे एक्झाम्पल्स तुम्हाला कळले असतीलच, हो ना? तर मग अजून एक मेथड बघायची का आपण की बायनरी नंबरला आपण ऑक्टल नंबर मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. पण ही मेथड शॉर्टकट मेथड आहे. तर आपण बघूया की या शॉर्टकट मेथडने आपण बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन कसं करू शकतो आणि यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्या स्टेप्स दिलेल्या आहेत स्लाइड नंबर 37 वर. पहिली स्टेप आहे डिवाइड द बायनरी डिजिट इंटू ग्रुप ऑफ 3. जो बायनरी नंबर आहे ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचा आहे ऑक्टल मध्ये त्या बायनरी नंबरचे आपण 3-3 डिजिटचे ग्रुप बनवायचे. पण ज्यावेळेस आपण ग्रुप्स बनवणार आहोत त्यावेळेस आपण राईट साइड पासून स्टार्ट करायचं ग्रुपिंग करायला. त्यानंतर हे जे आपण ग्रुप्स क्रिएट करू तर या ग्रुप्सला आपण कन्वर्ट करायचं ऑक्टल डिजिट मध्ये. तुम्हाला सगळ्यांना आता हे तर माहितीच झालेलं आहे की ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 8 डिजिट्स असतात आणि हे 8 डिजिट्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला 3 बिट्स हे सफिशियंट असतात. स्लाइड नंबर 9 वर तुम्हाला टेबलही दिलेलं आहे की बायनरी नंबरचे इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर कोणते आहेत आणि हे जे डेसिमल नंबर आहेत 0 to 7 हेच तुमचे ऑक्टल नंबर्सही असतात, म्हणजे सेमच आहेत. हे जे बायनरी नंबरचा ग्रुप बनवणार आहोत त्याचा सिग्निफिकंट डिजिट आपण या टेबल मध्ये बघून लिहू शकतो. किंवा स्लाइड नंबर 15 वरही एक टेबल आहे ज्यातही आपण डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल या सगळ्यांच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. तर हे टेबल बघून तुम्हाला ते कन्वर्जन अगदी इझिली करता येईल. आहे ना हे शॉर्टकट मेथड इझी? तर मग बघायचं काय असं एक एक्झाम्पल. स्लाइड नंबर 38 वर तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. बायनरी नंबर आहे त्याला आपण बेस 8 मध्ये कन्वर्ट करणार आहोत, म्हणजेच ऑक्टल नंबर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. बायनरी नंबर आहे 101110. त्यानंतर आपली पहिली स्टेप आहे की बायनरी नंबरला 3 डिजिट्स मिळून एक ग्रुप करायचा आहे आणि ते ग्रुपिंग आपण स्टार्ट करणार आहोत राईट साइड पासून. म्हणजे पहिलं ग्रुपिंग आपलं येईल 011 आणि दुसरा ग्रुप येईल 101. त्यानंतर दुसरी स्टेप आहे या ग्रुप्सला आपल्याला इक्विव्हॅलंट ऑक्टल डिजिटने रिप्लेस करायचं आहे. तर आपण ते डिरेक्टली टेबलवरूनही करू शकतो किंवा जे स्लाइड नंबर 38 वर तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रकारेही आपण करू शकतो. म्हणजेच 1 × 2⁴ प्लस 0 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ इक्वल टू 5 हा ऑक्टल नंबर येतो 101 या ग्रुपचा. त्यानंतर दुसरा आपला जो ग्रुप आहे 110 याचाही आपण सेम प्रकारे ऑक्टल नंबर फाइंड आउट करणार आहोत, जो येतो 6. त्यानंतर हे दोन्ही नंबर आपण एकत्र लिहिणार आहोत, म्हणजेच 5 आणि 6. तर 10110 या बायनरी नंबरचा ऑक्टल इक्विव्हॅलंट नंबर आहे 56. आणखीन एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ग्रुपिंगची आयडिया क्लिअर होईल. दुसरा बायनरी नंबर तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 40 वर, तो नंबर आहे 1101010. पहिली स्टेप आहे आपली की ग्रुपिंग करायचं आहे राईट साइड पासून, त्यामुळे आपला पहिला ग्रुप येणार आहे 010, दुसरा ग्रुप आहे 101, त्यानंतर फक्त एकच डिजिट उठतो तो म्हणजे 1. तर असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्या पुढे 2 0 लावायचे म्हणजे आपला तिसरा ग्रुपही क्रिएट होतो. पण हे 0s 1च्या आधी लावायचे, नंतर नाही. त्यानंतर परत या तिन्ही ग्रुप्सची आपल्याला ऑक्टल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिल्या ग्रुपची ऑक्टल व्हॅल्यू येते 1, दुसऱ्या ग्रुपची ऑक्टल व्हॅल्यू आहे 5 आणि तिसऱ्या ग्रुपची ऑक्टल व्हॅल्यू आहे 2. त्यामुळेच 101110 या बायनरी नंबरचा ऑक्टल इक्विव्हॅलंट नंबर आहे 152. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही शॉर्टकट मेथड आपण कशी यूज करू शकतो, कशा प्रकारे आपण बायनरी नंबरला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर पुढे आपण बघूया की अशीच शॉर्टकट मेथड यूज करून हे ऑक्टल नंबरला बायनरी नंबरमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी ही 2 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स तुम्हाला दिलेल्या आहे स्लाइड नंबर 42 वर. पहिली स्टेप आहे कन्वर्ट इच ऑक्टल डिजिट टू अ 3-डिजिट बायनरी नंबर. जो ऑक्टल नंबर आहे त्याला 3 digits बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. आणि दुसरी जी स्टेप आहे कंबाइन ऑल द रिझल्टिंग बायनरी ग्रुप्स इन टू अ सिंगल बायनरी नंबर. त्यानंतर आपला जे बायनरी नंबरचा ग्रुपिंग आहे त्या सगळ्या ग्रुप्सला आपण कंबाईन करणार आहोत दुसऱ्या स्टेपमध्ये. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया जे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 43 वर. तुमचा ऑक्टल नंबर आहे 562 आणि याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिली स्टेप आहे 562 ला 3 digits बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 5 बायनरी नंबर आहे 101, 6 बायनरी नंबर आहे 110 आणि 2 बायनरी नंबर आहे 010. त्यानंतर हे जे बायनरी ग्रुप्स आहेत आपल्याला तीन बायनरी ग्रुप्स मिळालेले आहेत. सेकंड स्टेपमध्ये आपण या तिन्ही बायनरी ग्रुप्सला कंबाईन करणार आहोत. ती व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10111 0010. तर 562 या ऑक्टल नंबरची बायनरी इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आहे 10111 0010. त्यानंतर आपण अजून एक शॉर्टकट मेथड बघूया की बायनरी नंबरला हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं यासाठीची. यासाठी 2 स्टेप्स आहेत, त्या तुम्हाला दिलेल्या आहे स्लाइड नंबर 45 वर. पहिली स्टेप आहे डिवाइड द बायनरी डिजिट्स इन टू ग्रुप ऑफ 4. ऑक्टलसाठी आपण 3 digits ग्रुप बनवला होता आणि हेक्साडेसिमलसाठी आपल्याला 4 digits एक ग्रुप बनवायचा आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे कन्वर्ट इच ग्रुप ऑफ 4 बायनरी डिजिट्स टू 1 hexadecimal डिजिट. त्यानंतर हा जो बायनरी ग्रुप आपल्याला मिळेल त्याला आपल्याला हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की हेक्साडेसिमल मध्ये 16 digits असतात, 0 to 9 आणि A to F. तर अशा प्रकारे आपण कन्वर्जन करू शकतो बायनरी टू हेक्साडेसिमल शॉर्टकट मेथडने. यासाठीचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 46 वर. बायनरी नंबर आहे 110100011 हा आणि याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे हेक्साडेसिमल नंबर मध्ये. त्यानंतर पहिली स्टेप आपली जी आहे की या बायनरी नंबरला आपल्याला 4 digits ग्रुप बनवायचा आहे आणि हे ग्रुपिंगही आपण राईट साइड पासूनच स्टार्ट करणार आहोत. पहिला ग्रुप आहे आपला 1100 आणि दुसरा ग्रुप आहे 1011. त्यानंतर या बायनरी ग्रुप्सला कन्वर्ट करायचा आहे हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट मध्ये. तर पहिला जो आपला ग्रुप होता 1101 याला कन्वर्ट करायचं, ते म्हणजे 1 × 2³ + 1 × 2² + 0 × 2² + 1 × 2² तो नंबर आपल्याला मिळतो 13. 13 हा डेसिमल नंबर आहे आणि हेक्साडेसिमल मध्ये आपण 13 हे कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करतो. त्यामुळे 1101 या बायनरी नंबरचा इक्विव्हॅलंट नंबर आहे 13 D. त्यानंतर दुसरा ग्रुप जो आहे 0011 याला कन्वर्ट करू आपण, ते आहे 0 × 2⁴ प्लस 0 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ प्लस 1 × 2⁴ जे आपल्याला मिळालेलं आहे 3. त्यानंतर हे दोन्ही ग्रुप्सचं जे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे त्याला आपण कंबाईन करणार आहोत आणि हे आन्सर आहे D3. तर बायनरी नंबर 1101001 याचं हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट आहे D3. ही आपण बघितली शॉर्टकट मेथड बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जनसाठी. त्यानंतर अशीच एक मेथड आहे शॉर्टकट मेथड फॉर कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल टू बायनरी. आणि यासाठी पण दोन स्टेप्स आहे ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत स्लाइड नंबर 48 वर. पहिली स्टेप आहे कन्वर्ट डेसिमल इक्विव्हॅलंट ऑफ इच हेक्साडेसिमल डिजिट टू 4 बायनरी डिजिट्स. म्हणजे जो हेक्साडेसिमल नंबर आहे ते आपण बायनरी नंबरने रिप्रेझेंट करणार आहोत. आणि त्यानंतरची दुसरी स्टेप आहे कंबाईन ऑल रिझल्टिंग बायनरी ग्रुप्स इंटू सिंगल बायनरी नंबर. त्यानंतर ते जे ग्रुप्स आपल्याला मिळतील त्याला कंबाईन करायचं म्हणजे एक बायनरी व्हॅल्यू आपल्याला मिळते. यासाठीचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 49 वर. तुमचा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट नंबर आहे 2AB आणि पहिली स्टेप आहे या नंबरला आपण 4 डिजिट बायनरी नंबरने रिप्रेझेंट करायचं आहे. 2 बायनरी नंबर आहे 0010, A नंबर आहे 1010 आणि B आहे 1011. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण ह्या तिन्ही ग्रुप्सला कंबाईन करणार आहोत. ते आपल्याला मिळतं 0010 1010 1011 असं. त्यामुळे 2AB ह्या हेक्साडेसिमल नंबरचं बायनरी इक्विव्हॅलंट नंबर आहे 0010 1010 1011 असा. तर यावरून तुम्हाला हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन कशा प्रकारे करायचं हे लक्षात आलं असेलच. आता आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले आहेत. सगळ्यात आधी आपण बघितलं नंबर्स म्हणजे काय, नंबर सिस्टीम म्हणजे काय, त्यानंतर पोझिशनल नॉन पोझिशनल नंबर सिस्टीम्स हेही जाणून घेतलं, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय हेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण काही कन्वर्जन्सही बघितले होते, जसे दुसऱ्या बेसमधल्या नंबर्स आपण डेसिमलमध्ये कसे कन्वर्ट करायचे हेही आपण बघितलं होतं. त्यानंतर कन्वर्टिंग फ्रॉम बेस अदर दॅन 10 टू अनदर बेस अदर दॅन 10. त्यानंतर आपण बघितलं शॉर्टकट मेथड फॉर बायनरी टू ऑक्टल कन्वर्जन आणि शॉर्टकट मेथड फॉर ऑक्टल टू बायनरी. त्यानंतर शॉर्टकट मेथड फॉर बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन आणि शॉर्टकट मेथड फॉर हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन. तर यावरून तुम्हाला नंबर सिस्टीम आणि त्यांचे कन्वर्जन कसे करायचे हे लक्षात आलंच असेल. थँक्यू.